नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बिहारात मतदार यादींच्या खाशेल्या सघन पुनर्विलोकनाचे 66% काम मुजतीच्या सुमार 2 सप्तक आदी पुराय झाला. भारतीय अंतरिक्ष यात्री गट कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि XM-4 मिशनातल्या हेर 3 क्रू वांगड्यांचा परत येवपाचो प्रवास 14 जुलै सावन सुरू जातलो असे नासान सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह 2 दिसांच्या केरळ भोवणेर आज तिरुवनंतपुरमात पावतले. श्रावण महिन्याची वर्सुकी कावड यात्रा आज सावन सुरू जाता. भारतीय हवामान खात्यान आज उदेंत राजस्थान आणि मध्य प्रदेशाचेर काय सुवातांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. जॉर्जियाच्या बातुमी शारात झाल्या फिडे बायलांच्या संसारिक बुद्धिबळ करंड 2025 सर्तीत भारतान प्रभावी कामगिरी केली. आता पुराय खबरो. बिहारात मतदार यादींच्या खाशेल्या सघन पुनर्विलोकनाचे 66% काम मुजतीच्या सुमार 2 सप्तकां आदी पुराय झाला. 24 जुनाक मतदान वळेरी सुदारणा मोहीम सुरू झाल्या उपरांतच्यान काल सांजे 6 मेरेन 5.22 कोटी वयर मतदार नोंदणी अर्ज आयल्यात. म्हळ्यार राज्यातल्या वट्ट 7.89 कोटी मतदारातले 66.61% अर्ज आयल्यात. ही प्रगती मतदारांच्या सक्रिय सहभागाक आणि हे प्रक्रियेत जाणटे अपंग दुयेत आणि दुबळ्या मतदारांक मजत करपी 77,895 बूथ पातळेवेले अधिकारी म्हळ्यार BLO, 20,000 नव्यान नेमिल्ले BLO आणि 4,000 स्वयंसेवकांच्या खर यत्नांक लागून जाल्या असे वेंचणूक आयोगान सांगले. ते भायर सगळ्या मान्यताय मेळिल्ल्या राजकीय पक्षांनी नेमिल्ले 1,56,000 बूथ लेवल एजंट BLA ह्या कामाक आधार देतात. या मोहिमे खातीर सुमार 79,00,000 फॉर्म छापले आणि सुमार 98% म्हळ्यार सुमार 77.1 लाख फॉर्म 24 जून मेरेन वेंचणूक वळेरेंत नांवां आशिल्ल्यांक वाटले. अमेरिकेच्या अंतराळ एजन्सी नासान दिल्ल्या माहिती प्रमाण भारतीय अंतरिक्ष यात्री गट कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि XM-4 मिशनातल्या हेर 3 क्रू वांगड्यांचो परत येवपाचो प्रवास 14 जुलै सावन सुरू जातलो. नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामाचे प्रबंधक स्टीव स्टीच हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्या. परत येवपाची मोहीम सुरू झाल्या उपरांत जायत्या वरां उपरांत अंतरिक्ष यात्री कॅलिफोर्निया दर्यादेगे लागसार प्रशांत महासागरांत देंवतले. गट कॅप्टन शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्र ISS हांगा 14 दिसांच्या मोहिमेर आसा. शुक्ला ISS-त पावपी पहिलो भारतीय आणि 1984 अंतरिक्षात गेल्ल्या विंग कमांडर राकेश शर्मा उपरांत दुसरो भारतीय अंतरिक्ष यात्री झाला. गट कॅप्टन शुक्ला हाणें अंतरिक्षात भारत विशिष्ट 7 प्रयोग केले. XM-4 व मिशन आकाशगंगा भारताच्या गगनयान मानव अंतरिक्ष उड्डाण मोहिमेच्या दिकेन पहिले महत्वाचे पाऊल आसा. शुभांशु आपले मिशन पुराय करून परत येवपाक तयार आसा हाचो खूप अभिमान दिसता असे गट कॅप्टन शुक्लाच्या आवय बापायन सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह 2 दिसांच्या केरळ भोवणेर आज तिरुवनंतपुरमात पावतले. राज्यातल्या 7 महसूल जिल्ह्यातल्या भाजपाच्या वॉर्ड समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बसकेत ते मार्गदर्शन करतले. तसेच मंत्री शाह ह्या वेळार तिरुवनंतपुरमातल्या पक्षाच्या नव्या राज्य मुख्यालयाचे उक्तावण करतले. घाना, त्रिनिनाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या 5 देशांच्या दौऱ्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत परतले. आपल्या दौऱ्या वेळार त्यांनी भारतावांगडचे संबंध अधिक मजबूत करण्याविषयी चर्चा करपाक ह्या देशांच्या मुखेल्यांकडेन संवाद साधलो.
अपने विकास के साथ ही दुनिया के सपनों को भी दिशा दे रहा है और इसमें भी हमारा जोर ग्लोबल साउथ पर है. इन द 20th सेंचुरी इंडियाज इंडिपेंडेंस लीड्स अ स्पार्क वन दैट इंस्पायर्ड फ्रीडम मूवमेंट्स अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लुडिंग हियर इन आफ्रिका.
भारत एक विश्वासपात्र अर्थव्यवस्था, जागतिक मोल साखळीतलो विश्वासपात्र भागीदार आणि अस्थिर संसारात स्थिर नांगर जावपाच्या योग्य मार्गाचेर आसा असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगला. सध्या संसारात अस्थिरताय आसा ह्या अस्वस्थ परिस्थितीत भारत हो एक मुखेल आवाज असे उपराष्ट्रपतींनी सांगले. नवी दिल्लीतल्या CII-ITC शाश्वत पुरस्कार कार्यावळीत उलयतना उपराष्ट्रपती धनखड हांणी ही माहिती दिली.
Lamp of knowledge that once burned bright in the halls of Nalanda and Takshila must be rekindled through discourse here. It is in your hands, scholars and students, to ensure that the next generation of Indian thought is not buried under debris of neglect but blooms into global relevance.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्र सरकारान हुंवाराक आनी भुंयकापाक लागून लोकजीण विस्कळीत जाल्ल्या आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, केरळ आनी उत्तराखंड राज्यांक 1,066 कोटी रुपयावर निधी मंजूर केला. घर मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण आसामा खातीर 375 कोटी, मणिपूराक 29 कोटी, मेघालयाक 30 कोटी, मिझोरामाक 22 कोटी, केरळाक 153 कोटी, उत्तराखंडाक 455 कोटी परस चड रुपया मंजूर केल्यात. श्रावण महिन्याची वर्सुकी कावड यात्रा आयजसावन सुरू जाता. कावड यात्रे वेळार व्हड प्रमाणात लोक उत्तराखंडातल्या हरिद्वार, गौमुख, गंगोत्री या थळांचेर वचून गंगा न्हंयचे पवित्र उदक हाडटात. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारांनी यात्रेकरूंचे व्यवस्थापन करपाची विस्तारान व्यवस्था केल्या. काश्मीर देगणात पडपी पावसामदी हजारांनी भक्त अमरनाथच्या पवित्र गुहेत दर्शन घेत असात. आता मेरेन दर्शन केल्ल्या यात्रींचो आंकडो 1.45 लाखांवर पावला. 3 जुलयाक सुरू जाल्ल्या यात्रेच्या 8व्या दिसा काल अमरनाथ यात्रेत 17,022 यात्रेकरूंनी दर्शन घेतले. हाचे वांगडा आयज मेरेन पवित्र गुहेत दर्शन घेतिल्ल्या यात्रेकरूंचो वट्ट आंकडो 1,45,716 जाला. मजगती 6,482 यात्रेकरूंचो नवो पंगड आयज सकाळी जम्मूतल्यान खर सुरक्षा वेवस्थेखाला भायर सरलो. भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान काश्मीर देगणात अमरनाथ तीर्थयात्रेक वचपी यात्रेकरूंचो हो धावो गट आशिल्लो. भगवान शिवाची रुप्याची गदा म्हळ्यार छडी मुबारक पहलगमात पावल्या. हाचे वांगडाच वर्सुकी अमरनाथ यात्रेक संबंधित शेकड्यांनी वर्सां पोरणी परंपरा औपचारीकपणान सुरू जाल्या. 9 ऑगस्टाक सोपी अनुषा यात्रे खातीर 4 लाखांवर भक्तांनी ऑनलायन नोंदणी केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आणि मध्य प्रदेशाचेर कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड या वाठारांनी दिसभर व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात उत्तर प्रदेश, गुजरात, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान, तमिळनाडू, पुडुचेरी आणि ईशान्य राज्यांचेर गडगड आणि वीज पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन आंध्र प्रदेश, आंतरिक कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप, तेलंगणा वाठारांनी नेटान वारे व्हावपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आयज तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल या वाठारांनी उष्ण आणि दमट हवामान पातळपाची शक्यताय आसा. जॉर्जियाच्या बातुमी शहरात झाल्या फिडे बायलांच्या संसारिक बुद्धिबळ करंड 2025 सर्तीत भारतान प्रभावी कामगिरी केली. काल 3र्या फेरयेत 4 खेळगड्यांनी आपली सुवात सुरक्षित केली. पहिल्या क्रमांकाचेर आशिल्ली ग्रँडमास्टर कोनेरू हंपीन 2र्या खेळात उझबेकिस्तानाची अफ्रोजा खामदामोवा कडेन बरोबरी केली. 2 फावटी कांस्य पदक जिंपी द्रोणवल्ली हरिका हिणें पीव्ही नंदीदाक हारयले आणि 32व्या फेरयेत प्रवेश केलो. हेर मॅचींनी आर वैशालीन कॅनडाची मायली जेड ऑलेट आणि दिव्या देशमुख खान जॉर्जियाची केसरिया मेगेलाझे हिका हारयली आणि दोघांनी आपापल्यो मॅची सरळ खेळात जिंकून निमाण्या 32व्या फेरयेत प्रवेश केलो. क्रिकेटात लॉर्ड्स खेळा मैदानार जावपी 3र्या कसोटीच्या 2र्या दिसा भारता 8 4 गडे वगडायत 251 धावण्यो करून यजमान इंग्लंड पंगड आयज खेळ परतून सुरू करतलो. भारतीय वेळा प्रमाण दनपारा 3:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. बिहारात मतदार यादीच्या खाशेल्या सघन पुनर्विलोकनाच्या 66% काम मुजतीच्या 2 सप्तका आधी पुराय झाला. भारतीय अंतरिक्ष यात्री गट कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि XM4 मिशनातल्या हेर 3 क्रू वांगड्यांचा परत येवपाचो प्रवास 14 जुलैसावन सुरू जातलो असे नासान सांगला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह 2 दिसांच्या केरळ भोवणेर आयज तिरुवनंतपुरमात पावतले. श्रावण महिन्याची वर्सुकी कावड यात्रा आयजसावन सुरू जाता. जॉर्जियाच्या बातुमी शहरात झाल्या फिडे बायलांच्या संवसारीक बुद्धिबळ करंड 2025 सर्तीत भारतान प्रभावी कामगिरी केली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.